ಚಂದೇತು ನಿಮ್ಮಲಯರ ಆಯ್ಚೇತು ಅಯ್ಯಂ ಪಯಾಸರ ಸಾಗರ ವರ ಗಂಭೀರ ಸಿದ್ಧಾ ಸಿದ್ಧಿ ಮಮ ದಿಶಂತು. ಜೈನ ಧರ್ಮ ಕೀ ತೀರ್ಥ ಪರಂಪರಾ ಕೋ ನಮನ್, ಜೈನ ಧರ್ಮ ಕೀ ಗುರು ಪರಂಪರಾ ಕೋ ನಮನ್, ನೇಪಾಲ ಕೇಸರಿ ಏವಂ ಮಾನವ ಮಿಲನ್ ಸಂಸ್ಥಾನ ಕೆ ಸಂಸ್ಥಾಪಕ ಮುನಿ ಮಣಿ ಮಣಿಭದ್ರಜಿ ಗುರುದೇವ್ ಏವಂ ಐಸೆ ಪುತ್ರ ರತ್ನ ಕೋ ಜನ್ಮ ದೇನೆ ವಾಲಿ ಮಾತೃಶಕ್ತಿ ಮಾ ವಿಮಲಾ ದೇವಿ ಜೊ ಆಜ್ ಹಮಾರೆ ಸಾಮನೆ ವಿರಾಜಮಾನ ಹೈ ಉಸ್ ಮಾ ಕೋ ಭಿ ನಮನ್ ಕರ್ತಾ. ಅಕ್ಷತ ಮುನಿ ಜಿ ಮಹಾರಾಜ್ ಸಾಹಬ್ ಔರ್ ಮಂಚ ಪರ್ ವಿರಾಜಮಾನ್ ಡಾಕ್ಟರ್ ಶ್ರೀಮತಿ ಆರ್ಜೂ ರಾಣಾ ದೇವಾ ಜೋ ಕಿ ನೇಪಾಲ್ ಕಿ ಎಂಪಿ ಭಿ ಹೈ ನೇಪಾಲ್ ಸೆ ಪಧಾರೆ ಡಾಕ್ಟರ್ ಸುಂದರ ಮಣಿ ಜಿ ದೀಕ್ಷಿತ್ ಔರ್ ಹಮಾರಿ ಅಪ್ನಿ ಶ್ರೀಮತಿ ಕುಸುಮ್ ಜಿ ಜೈನ್ ಜೋ ಕಿ ಮಹಿಳಾ ಅಧ್ಯಕ್ಷ ಹೈ ಮಾನವ ಮಿಲನ್ ಸಂಸ್ಥಾನ ಕಿ ಮಾಲವೀ ಪ್ರಸಾದ್ ಜಿ ಜೈನ್ ಸಾಹ ಹರ್ಷ ಕುಮಾರ್ ಜಿ ಮನೋಜ್ ಜಿನ್ಕೆ ದಿಶಾ ನಿರ್ದೇಶನ್ ಮೇ ಸಂಸ್ಥಾನ ದಿನ ದುಗ್ನಿ ರಾತ್ ಚೌಗ್ನಿ ಪ್ರಗತಿ ಕರ ರಹ ಹೈ ಕೋಟೇಚಾ ಜಿ ಸ್ವಾಮಿ ಜಿ ವಿದ್ಯಾ ಚೇತನ್ ಜಿ ಉಷಾ ರಾಜಲಕ್ಷ್ಮೀ ಜಿ ರಾಜ ಘರಾನೆ ಸೆ ಪಧಾರಿ ಹೈ ಉನ್ಕಾ ಸ್ವಾಗತ್ ರಾಧೇಂದ್ರಿ ತಾತೇಡ್ ಥಾಪಾ ಸಾಹ ಸಬ್ಕೋ ಮೇರಾ ನಮನ್. ಭಾಯಿ ಔರ್ ಬಹನೋ ಹಮ್ನೆ ಏಕ್ ಸುಂದರ ನಾಟಿಕಾ ದೇಖಿ ಜಿಸ್ಕಾ ಭಾವ ಥಾ ಕಿ ಹಮಾರೇ ಗುರುದೇವ್ ಮಣಿಭದ್ರ ಜಿ ಬಚಪನ್ ಸೆ ಆಜ ತಕ್ ಕ್ಯಾ ಚಿಂತನ್ ಕರ್ತೆ ಹೈ ಉನ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ಕ್ಯಾ ವ್ಯಥಾ ಹೈ ವೋ ಕ್ಯಾ ಚಾಹತೆ ಹೈ ದೋ ಬಾತೆ ಮುಖ್ಯ ರೂಪ ಸೆ ಆಪ್ನೆ ದೇಖಿ ಮೈನೆ ಭಿ ದೇಖಿ. ವೇ ಚಾಹತೆ ಹೈ ಕಿ ಮಾನವ ಮಾನವ ಕಾ ಮಿಲನ್ ಹೋ ಮಾನವ ಕೆ ಮಾನವ ಕೆ ಕರೀಬ್ ಆವೆ ಔರ್ ವಿಶ್ವ ಮೇ ಇನ್ಸಾನಿಯತ್ ಕಿ ಸ್ಥಾಪನಾ ಹೋ ಮಾನವತಾ ಕಿ ಸ್ಥಾಪನಾ ಹೋ ಉಸ್ ದೃಷ್ಟಿ ಸೆ ಮೈ ಕಹನಾ ಚಾಹತಾ ಹೂ ಕಿ ವೇ ಮಾನವತಾ ಕೆ ಮಸೀಹಾ ಹೈ ಉನ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ಪೀಡಾ ಹೈ ಕಿ ಮಾನವ ಮಾನವ ಕಾ ತಿರಸ್ಕಾರ ನಹೀ ಕರೆ ಮಾನವ ಮಾನವ ಕೋ ಕಷ್ಟ ನಾ ದೇ ಔರ್ ಮಾನವ ಮಾನವ ಕೆ ಕಾಮ ಆವೆ ಉಸ್ಕೆ ದುಃಖ ಮೇ ಉಸ್ಕೆ ಪೀಡಾ ಮೇ ವಹ ಸಹಯೋಗಿ ಬನೆ ಯಮ್ ಉನ್ಕೆ ಮನ್ ಮೇ ಪೀಡಾ ಹೈ ಔರ್ ಜೊ ಮೇರಾ ವಿಷಯ ಹೈ ಉಸ್ ಪರ್ ಮೇ ಆತಾ ಹೂ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣ ಉಸ್ ನಾಟಿಕಾ ಮೇ ಹಮ್ನೆ ಯೇ ಭಿ ದೇಖಾ ಕಿ ಕಿಸ್ ತರೀಕೆ ಸೆ ವೋ ಜೊ ಹೈ ಮುನಿಶ್ರೀ ಪರ್ಯಾವರಣ ಕಾ ಸಂರಕ್ಷಣ ಚಾಹತೆ ಹೈ. ಭಾಯಿ ಔರ್ ಬಹನೋ ಲಂಬೆ ಸಮಯ ಸೆ ಲಗಭಗ 22 ವರ್ಷ ಸೆ ಯೇ ಮಾನವ ಮಿಲನ್ ಸಂಸ್ಥಾ ಸೇವಾ ಸ್ವಾಸ್ಥ್ಯ ಔರ್ ಸಾಥ್ ಸಾಥ್ ಮೇ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕಾ ಕಾರ್ಯ ಕರ್ ರಹೀ ಹೈ. ಆಪ್ನೆ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣ ಪರ್ ಕುಛ ಲಂಬೆ ಸಮಯ ಸೆ ಶೋಧ ಕಾರ್ಯ ಕರ್ ರಹೇ ಹೈ ಜಿಸ್ಮೇ ಅಪ್ನಿ ಮನ್ ಕಿ ಸಾರಿ ವ್ಯಥಾ ಸೆ ಉಡೇಲ್ ದಿಯಾ ಕ್ಯೋಂಕಿ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕೌನ್ ಕರೇಗಾ ಇಸ್ ವಿಶ್ವ ಕಾ ವಿಶಿಷ್ಟ ಪ್ರಾಣಿ ಮಾನವ ಹೈ ವಹ ಉಸ್ಕಾ ಸಂರಕ್ಷಣ ಕರೇಗಾ ವಹ ಉಸ್ಕಿ ಜಿಮ್ಮೇದಾರಿ ಹೈ ವಹ ಉಸ್ಕಾ ಕರ್ತವ್ಯ ಹೈ ಕಿ ಉಸ್ ಪರ್ಯಾವರಣ ಕಾ ಸಂರಕ್ಷಣ ಕರೇ. ಆಪ್ನೆ ಅಪ್ನೆ ಶೋಧ ಗ್ರಂಥ ಮೇ ಪರ್ಯಾವರಣ ಕಿ ಕೈ ಕೋಣೋ ಸೆ ಕೃಪಯಾ ಶಾಂತಿ ಬನಾಯೇ ರಖೆ ಏಕ್ ಬಡೀ ವಿಶಿಷ್ಟ ಸುಖದಾಯಿ ಘೋಷಣಾ ಹೋನೆ ಜಾ ರಹೀ ಹೈ. ಪರ್ಯಾವರಣ ಕಿ ಉನ್ಹೊನೆ ಪರಿಭಾಷಾ ದಿ ವೇದೋ ಮೇ ರಾಮಾಯಣ ಮೇ ಗೀತಾ ಮೇ ಪುರಾಣ ಮೇ ಉಪನಿಷತ್ ಮೇ ಜೈನ ದರ್ಶನ ತೋ ಮುಖ್ಯ ಹೈ ಹೈ ಔರ್ ಬುದ್ಧ ಧರ್ಮ ಅನ್ಯ ಅನ್ಯ ಧರ್ಮ ಪರ್ಯಾವರಣ ಕೆ ಬಡೇ ಬಡೇ ವಿಚಾರ ಕೋ ಮಹಾತ್ಮ ಗಾಂಧಿ ಅರವಿಂದ ರವೀಂದ್ರನಾಥ ಟ್ಯಾಗೋರ್ ಔರ್ ವಿವೇಕಾನಂದ ಜೆಸೆ ಮಹಾಪುರುಷೋ ನೆ ಸಾರಿ ಪರಿಭಾಷಾ ಉದ್ಧತ ಕ್ಯಾ ಔರ್ ಆಪ್ನೆ ಅಪ್ನಾ ಶೋಧ ಕಾ ವಿಷಯ ಜೈನ ದರ್ಶನ ಕೋ ಕೇಂದ್ರ ಮೇ ರಖಕರ್ ಯೇ ವಿಷಯ ಲಿಯಾ ಕಿ ಜೈನ ದರ್ಶನ ಮೇ ಪರ್ಯಾವರಣ ಸಂರಕ್ಷಣ ಕಿ ಅವಧಾರಣಾ ಏಕ ಸಮೀಕ್ಷಾತ್ಮಕ ಅಧ್ಯಯನ ಇಸ್ ಅಧ್ಯಯನ ಮೇ ಸಾರಿ ಪರಿಭಾಷಾ ಲೇಕರ್ ಕೈ ಕೌನ್ ಸೆ ಪರ್ಯಾವರಣ ಕೋ ಸಮಾಹಿತ ಕರ್ತೆ ಹುಯೇ ಆಪ್ನೆ ಯೇ ಬತಾಯಾ
कि भगवान महावीर की शत जीव निकाय की अवधारणा पृथ्वी का है, अप का है, तेजस का है, वायु का है, वनस्पति का है और पृष्ठ का है। शत जीव निकाय की जो अवधारणा है वही पर्यावरण है बंधुओं। और दूसरे धर्म दर्शन कहते हैं कि ये सारी सृष्टि पृथ्वी जल अग्नि वायु और आकाश इन पंच भूतात्मक ये सृष्टि है, पंच भूतों से बनी है, वही पर्यावरण है, वही सृष्टि है बंधुओं। और आपने क्योंकि बहुत से वक्ता और समय भी काफी हुआ तो मैं अधिक समय न लेकर ये कहना चाहूंगा निष्कर्ष के रूप में आपका शोध का कि आपने अपने शोध में बताया कि 2500 साल पहले भगवान महावीर ने हमको बताया। भाइयों बहनों, हम विश्वविद्यालय के प्रोफेसर, धर्म दर्शन मेरा विषय है। आज विश्वविद्यालयों में हम 55 तरह के धर्म दर्शन पढ़ाते हैं और वर्ल्ड फिलोसॉफिकल कांग्रेस के अंदर जहाँ महाकुंभ होता है विश्व में दार्शनिकों का, धर्म दर्शनों का, वहाँ हम हर 5 साल में जाते हैं। कोरिया में गए, एथेंस में गए, आगे भी हर 5 साल बाद अभी 18 में होने वाला है वहाँ जाएंगे। तो अभी विश्व के अंदर 300 तरह के धर्म दर्शन, उन धर्म दर्शनों में अहिंसा की बात कही जाती है क्योंकि सारे धर्म दर्शन अहिंसा माँ की कोख से जन्मे हैं। लेकिन जैन धर्म अहिंसा की सूक्ष्मतम व्याख्या करता है, वह विश्व के किसी भी अन्य दर्शन में नहीं मिलती सूक्ष्मतम व्याख्या। हिंसा करनी नहीं, करवानी नहीं, अनुमोदनी नहीं, मन से नहीं, वचन से नहीं, काया से। ये महापुरुष जो हमारे सामने विराजमान है वो नौ कोटिक हिंसा के त्यागी है, ये पूर्ण अहिंसक है, ये शत प्रतिशत अहिंसा का पालन करने वाले हैं। और ऐसे मुनि जी ने पर्यावरण संरक्षण में क्या कहा कि हमको 2500 साल पहले ही भगवान महावीर ने बताया कि पृथ्वी को फोड़ते हैं वो हिंसा है, उसमें एक गली के अंदर पृथ्वी में अनंत जीव है, पानी की एक बूंद में 34,000 जीव है, और इस जो वायु का है इसमें सेसेक्स नाम के कई बैक्टीरिया है इसीलिए मुंह के पट्टी बांधी जाती है, और तेजस काय के अंदर भी जीव है उनमें चेतना है, और पृष्ठ काय जो घूमते फिरते प्राणी है, वनस्पति काय को तो बहुत पहले मान लिया आपने, उसने सोच में ये निष्कर्ष दिया कि भगवान ने तो हमें 2500 साल पहले ही बता दिया कि जो पर्यावरण जिसकी परिभाषा षट जीव निकाय है उसको उसका संरक्षण करना हम धर्म मानते हैं, उसका दोहन करना हम पाप मानते हैं बंधुओं। और हर जैन धर्म के अनुयायी के रग रग में खून में मां की कोख से उसको घूंटी दी जाती है कि षट जीव निकाय की रक्षा करना, इनका संरक्षण करना ही धर्म है, इनको किसी भी तरह का दुख देना, कष्ट देना ही पाप है बंधुओं। तो ऐसे पर्यावरण का विश्लेषण करने वाले मुनि जो कि जीवन पर्यंत इसका पालन कर रहे हैं, ये मुनि नहीं समस्त जैन मुनि जीवन पर्यंत उस पर्यावरण के संरक्षण की शपथ लेते हैं, जीते हैं, उसकी विवेचना करते हैं, उसका संरक्षण करते हैं बंधुओं। तो ऐसा पर्यावरण संरक्षण का जीवन जीने वाले मुनि अगर पर्यावरण संरक्षण के ऊपर शोध करे और अपनी बात लिखे तो सहज ही वो हृदय गम्य होती है, क्योंकि वो तो जीवन जी रहे हैं। उन्होंने मैसेज दिया अपने शोध के अंदर, उसकी पुस्तक भी आप एडिट कर रहे हैं, आपके सामने आने वाली है। तो शोध में आपने ये कहा कि हर व्यक्ति मैं उसका जीवन जीवन पर्यंत जी रहा हूँ, शत प्रतिशत जी रहा हूँ, उसका संरक्षण कर रहा हूँ। अगर हर मानव, क्योंकि मानव मिलन संस्था है, हर मानव को ही पर्यावरण संरक्षण करना है, दूसरे तो बेचारे पेड़ पौधे बोलते नहीं है, वो क्या संरक्षण करेंगे, हम उनका संरक्षण करेंगे। तो अगर विश्व का मानव अगर उनका संरक्षण करे तो ये पर्यावरण की समस्या आज इतनी भारी समस्या है जिसके बारे में आज भारत सरकार चिंतित है, पूरा विश्व चिंतित है। और ये कहा जाता है कि अगला युद्ध जो लड़ा जाएगा वो पानी के लिए लड़ा जाएगा, क्योंकि पानी का अत्यधिक दोहन हुआ, पृथ्वी का अत्यधिक दोहन हुआ, सब हमारे प्राकृतिक संसाधनों का अत्यधिक दोहन हो रहा है। तो मैं गुरुदेव की जो है शोध के प्रति एक मंगल भावना, शुभ कामना और अति घोषणा करता हूँ, इसका शोध निर्देशक होने के नाते, कि विश्वविख्यात ट्रिनिटी वर्ल्ड विश्वविद्यालय ने गुरुदेव को इनके इस पर्यावरण संरक्षण के शोध पर जो है उनको पीएचडी अवार्ड की है। और 5-6 वर्षों के अंदर ये अनूठा कार्य हमारे सामने आया है। तो मैं अब निवेदन कर रहा हूँ श्रीमती कुसुम जी जैन और नेपाल से पधारी डॉक्टर श्रीमती आरजू जी राणा देउआ और सुंदरमणि जी दीक्षित सबको, कि हम सभी मिलकर के गुरुदेव का अभिनंदन करें, उनका सत्कार करें कि एक कड़ी इस मानव मिलन संस्थान में और जुड़ी है। कि आज विधिवत मैं घोषणा करता हूँ डॉक्टर मुनि मणिभद्र जी के नाम से आप जाने जाएंगे।
जयकारा तो लगाओ कम से कम, बोलिए डॉक्टर मणिभद्र मुनि जी महाराज साहब की
जय हो।
आवाज नेपाल तक जानी चाहिए। हाँ बोलिए डॉक्टर पूज्य श्री मणिभद्र मुनि जी महाराज साहब की
जय हो।
बहुत बहुत धन्यवाद ठाकुर साहब, आपने गुरुदेव की परीक्षा लेकर जो उनको आज नया अध्याय से जोड़ा, और अब मणिभद्र मुनि जी महाराज साहब डॉक्टर मणिभद्र जी मणिभद्र मुनि जी महाराज साहब के नाम से जाने जाएंगे। यह एक हमारे लिए गौरव की बात है। मानव मिलन के लिए इतिहास में एक स्वर्ण अक्षर से लेकर जाने वाला क्षण है। मैं मणिभद्र मुनि जी महाराज साहब को डॉक्टर के उपाधि से सम्मानित कर उनको शुभकामनाएं देता हूँ। मानव मिलन समाज के लिए गौरव की बात है, ऐसा यहाँ पे आपके सामने घोषित करता हूँ। उपस्थित महानुभाव, इसी कड़ी में इस आनंद और खुशी के अवसर पर अनेक अतिथिगण हमारे बीच में आए, मानव मिलन ने प्रयास किया और विगत कार्यकाल में अलग अलग सभाओं में अलग अलग वक्ताओं को बुलाकर, जिसमें रामदेव बाबा, केंद्रीय मंत्री उमा भारती, आचार्य बालकृष्ण जी।